ज्योतिराव। तुमचा देहाकार पुतळा ज्योतिराव आज राजधानीत राजधानीच्या गर्भागरात थाटानं उभा राहिला। आनंद वाटला। टाळ्यांनी गजरलेली भाषणं, हार तुऱ्यांच्या राशी, हे तुमच्या समाजाला प्रोत्साहनच। वृत्तपत्रांतून फोटो, स्फुटे इत्यादी, हेही आनंददायकच। ज्योतिराव परवडत नसले तरी त्यांचे पुतळे आम्हाला परवडतात आणि वर्षातून एकदा घनघोर आठवतात लांब रुंद लफ्फेदार भाषणांसाठी, हेही नसे थोडके। जेव्हा ज्योतिराव चंद्रसूर्य मावळतात तेव्हा त्या घनांद काळोखात काजव्यांनाही प्रकाशदाते म्हणावं लागतं। थांबा ज्योतिराव, तुमच्या हातातला आसूड असा क्रोधानं उगारू नका। तुमचं सारं सत्यशोधन गावागावांतल्या भिंतीवर कोळीष्टकांसारखं चढून बसलंय। मान्य आहे, जातीयतेवर पहिला वज्रकठोर प्रहार करणारं तुमचं महर्षीपद आम्ही माळ्यांच्या जमातीत रेटलंय, मान्य आहे। तुम्ही दिलेले प्रकाशकिरण सत्ता लालसेच्या गटारात आम्ही फेकले आणि तुम्हाला केले फक्त भोई सरंजामी पालख्यांचे, मान्य। पण एक लक्षात ठेवा ज्योतिराव, तुम्ही आता फक्त पुतळा आहात। पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा। त्यांना अधिकार असतो फक्त जयंती मयंतीच्या हारांचा आणि एरवी काकादीक पक्षांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा।